अनुवाद अध्याय 7. जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेई आणि हित्ती, गिरगाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबुसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा 7 राष्ट्रांना तुमच्या समोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल. तेव्हा तुम्ही त्यांचा समूह विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका. त्यांना दया दाखवू नका. त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्यांच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका. कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलित करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तत्काळ तुमचा नाश करी. खोट्या देवांचा नाश करा. त्या देशात तुम्ही असे करा, त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्मारक स्तंभ फोडून टाका, अशेरा दैवतांचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका. कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमची निवड केली आहे. परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता, पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते. तेव्हा लक्षात ठेवा, तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो, पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. तेव्हा ज्या आज्ञा व विधी नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. मग असे होईल की तुम्ही हे विधी ऐकले, पाळले व आचारले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील. तो तुमच्यावर प्रेम करील. तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादित करील. तो तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हास देईल. इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित व्हाल. प्रत्येक दाम्पत्याला मुले आणि मुली होती. गाई वासरांना जन्म देतील. परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेले कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूवर आणील. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस कराल. त्यांच्या बाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करू नका, कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल. ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत. त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका. त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वराने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा. त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशाबाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहे. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्या विरुद्ध तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील. या व्यतिरिक्त जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील, त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधील माशा पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल. तेव्हा त्यांना घाबरू नका, कारण परमेश्वर आपला देव तुमच्या बरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे. त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देई. त्यांची तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही, कारण तसे झाले तर वन्य पशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील. पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हास सहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल. परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल व जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल. त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदी सोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका, कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बर्बाद होईल. आपला देव परमेश्वर याला त्यांचा वीट आहे. त्या अमंग हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.